सुपर हिट्स 93.5 फॅरड एफ एमवर श्रुती आहे तुमच्यासोबत टॉक टाईममध्ये, आणि आज एका सुंदर सुमधुर मंजूळ अशा आवाजासोबत गप्पा होणार आहेत, आणि त्या म्हणजे खुद्द आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सिंगर बेला शेंडे.
हाय, हॅलो, मी बेला शेंडे आणि तुम्ही ऐकताय रेड एफ एम 93.5 बजाते रहो. आणि या शोवरती मी आर जे श्रुती बरोबर टॉक टाईम शोमध्ये येते. सिंगिंग स्टार हा जो सोनी मराठीवरती एक म्युझिकल शो सुरू होतोय, या शोच्या निमित्ताने काही बोलायला, काही गप्पा गोष्टी करायला, काही सांगायला या शोमध्ये येते मी. सो नक्की या, नक्की ऐका.
आणि कशी एनर्जी लेवल आहे सेटवर, कारण खूप दिव आणि कशी एनर्जी लेवल आहे सेटवर, कारण आता तुम्ही जज आहात पण तुम्ही ॲक्टर्सना गाताना जज करणार आहात. सो दिस इज अमेझिंग एक्सपिरियन्स असेल तुमच्यासाठी सुद्धा, काय सांगाल?
एनर्जी लेवल डेफिनेटली खूप हाय आहे, कारण का खूप महिन्यांनी काम चालू होत आहे आणि सगळेजण भेटतोय, त्यानिमित्ताने एक छान म्युझिकल शो सुरू होतोय सोनी मराठीवरती. सो द वाईब्स आर व्हेरी पॉझिटिव्ह. परत एकदा जजच्या भूमिकेत आहे, सो लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि खूप वेगळ्या प्रकारचा हा कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टमध्ये जज करताना एक वेगळे पण आहे आणि खूप आनंद होतोय.
सो या म्युझिकल गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा श्रुतीसोबतच टॉक टाईम बजाते रहो.